चीनीमंडी.com पॉडकास्ट।
ऊसतोड मजुरांचा ट्रक उलटला, एक ठार। शुक्रवारी रात्री ऊसतोड मजुरांना घेऊन जाणारा ट्रक नांदगाव तालुक्यातील कासारी नजीक चांदेश्वरी घाटात उलटल्याने एक जण जागीच ठार झाला तर 7 जण जखमी झाले। या प्रकरणी शुक्रवारी मध्यरात्री 2 वाजता नांदगाव पोलीस ठाण्यात अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला। चालकाचं ट्रकवरील नियंत्रण सुटल्यानं हा अपघात झाल्याचं सूत्रांनी सांगितलं। या अपघातात एका गायीसह 3 बैलही मृत्यूमुखी पडले। गंभीर जखमींना प्राथमिक उपचारानंतर मालेगाव येथील खासगी दवाखान्यात हलवण्यात आलं। अपघाताची माहिती समजताच कादवा सहकारी साखर कारखान्याचे पदाधिकारी आणि कृषी अधिकारी यांनी नांदगाव इथं धाव घेतली। घटनेनंतर ट्रकचा चालक फरार झाला आहे। हा ट्रक नांदगाव तालुक्यातील ढेकू येथून दिंडोरी तालुक्यातील कादवा साखर कारखान्यावर ऊस तोडणीसाठी मजूर घेऊन जात होता। कासारीजवळील चांदेश्वरी घाटात चालकाचं वाहनावरील नियंत्रण सुटलं आणि ट्रक उलटून 70 फूट खोल दरीत पडला। यात प्रल्हाद चव्हाण या तरुणाचा मृत्यू झाला तर इतर 8 मजूर जखमी झाले। ट्रकमध्ये 6 पुरुष आणि 2 महिला असे 8 ऊसतोड मजूर आणि गायी आणि बैलांसह 15 जनावरं होती। त्यातील 3 बैल आणि 1 गाय ठार झाली। विजय नामदेव गोवर्धन आणि मोतीलाल राठोड यांना प्राथमिक उपचारानंतर मालेगाव इथं अधिक उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आलं। इतर किरकोळ जखमींना उपचार करून घरी पाठवण्यात आलं।